नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी हांव वेदिका जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. आशियाई खेळां सर्तींत भारतान 28 भांगरा पदकां, 36 रुपया आनी 41 कांस्य पदकां सयत 105 पदकां मेळयल्यात. फाटल्या कांय वर्सां सावन गोंयांत आंतरराष्ट्रीय सर्ती जावपाक लागिल्ल्यान खेळां मळार गोंय राज्याची खाशेली वळख जावपाक लागल्या अशें खेळां मंत्री गोविंद गावडे हांणी म्हळां. गोंय सरकारान रेबीज मुक्त गोंयचें सपन पळयलां, ते खातीर गोंयच्या जनतेन सरकाराक सहकार्य करचें अशें मत वीज मंत्री सुदैन ढवळीकार हांणी उक्तायलां. 12 ते 16 ऑक्टोबर मजगती 5 दिसांचो कलारंग महोत्सव मडगांवच्या रविंद्र भवनांत जातलो. आतां पुराय खबरो. आशियाई खेळां सर्तींत चीनांतल्या हांगझू हांगा भारतान 28 भांगरा, 36 रुपया आनी 41 कांस्य पदकां सयत 105 पदकां मेळयल्यात. 100 पदकांची इतिहासीक मोख भारतान पार करपाची ही पयलेच खेपेची गजाल. तशेंच ऑलिंपिक, राष्ट्रकुल खेळ आनी आशियाई खेळ ह्या तीन मुखेल खेळांतल्या खंयच्याय खेळांत भारतान 100 परस चड पदकां मेळोवपाची ही फकत दुसरे खेपेची गजाल. 2010 वर्सा नवी दिल्लींत जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत तांणी 101 पदकां जिखून घेतिल्लीं. निमाणें पदक दादल्यांच्या कबड्डी पंगडान जिखलें. तांणी इराणा आड 33-29 अशें लढत करून भांगरा पदक मेळयलें. पावसाक लागून अफगाणिस्ताना आड जाल्ली निमाणी मॅच बंद जाले उपरांत दादल्यांच्या क्रिकेट पंगडान भांगरा पदक मेळयलें. कुस्तींत दीपक पुनियान दादल्यांच्या 86 किलो फ्री स्टायल विभागांत रुप्या पदक मेळयलें. बायलांच्या हॉकी पंगडान जपानाक 2-1 अशी हार दिवन भारतान आनी एक कांस्य पदक मेळयलें. बॅडमिंटनात दादल्यांच्या दुहेरी सर्तींत चिराग शेट्टी आनी सात्वीक साईराज रांकी रेड्डी हांच्या जोडयेन भांगरा पदक जिखलें. आशियाई खेळां सर्तींत भारतान बॅडमिंटनात भांगरा पदक जिखपाची ही पयलेच खेपेची गजाल. तांणी दक्षिण कोरियाच्या चोई सोलग्यू आनी किम वोन हो हांकां सरळ खेळांत 21-18 आनी 21-16 अशी हार दिली. बायलांच्या कबड्डी आनी दादल्यांच्या वैयक्तीक तिरंदाजी कंपाऊंड सर्तींत हेर भांगरा पदकां जिखलीं. सध्या पदक तक्त्याचेर देश 4थ्या क्रमांकाचेर आसा. आशियाई खेळां सर्तींत आमच्या खेळगड्यांनी 100 पदकां मेळपाची मोख उपल्या म्हण देश खुशालभरीत जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. 10 ऑक्टोबर दिसा आशियाई खेळां सर्तींत गेल्लो पंगड घरा पावतकच प्रधानमंत्री तांचे कडेन संवाद साधतले. चीनांतल्या हांगझू हांगा जाल्ल्या 19व्या आशियाई खेळां सर्तींत विक्रमी 100 पदकां जिखल्या बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भारतीय पंगडाक परबीं दिल्या. भारतान आशिया खेळां सर्तींत पयलेच खेपे 100 पदकां जिखून इतिहास घडयलो अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टांत राष्ट्रपतींनी म्हळां. राष्ट्राक दरेका खेळगड्यांचो खूप अभिमान आसा अशें तांणी म्हळां. तांणी आनिकूय मुखार वचत रावचें आनी फुडाराक आनिकूय उंचेल्या पांवड्यावेली कामगिरी साध्य करची अशें राष्ट्रपतींनी म्हळां. फाटल्या कांय वर्सां सावन गोंयांत आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्यो जायत्यो सर्ती जावपाक लागिल्ल्यान खेळां मळार गोंय राज्याची खाशेली वळख जावपाक लागल्या म्हणपाची माहिती खेळां मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. दाबोळे चिखली हांगासल्ल्या क्रिकेट खेळां मैदानाचे शुक्रारा पंचायत मंत्री माविन गुदिनो हांचे हस्तुकी उक्तावण केल्या उपरांत मंत्री गावडे उलयताले. गोंयांत खेळाच्यो आयज जायत्यो सुविधा उपलब्ध जाल्ल्यो आसात. 19 ते 22 ऑक्टोबर मेरेन दक्षिण गोंयांत आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलीबॉल सर्त जातली. हातूंत 65 देश वांटेकार जातले. आदले मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार आनी डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला गोंय राज्यान उदरगत केल्या अशें मंत्री गावडे हांणी म्हळां. गोंय सरकारान रेबीज मुक्त गोंयचें सपन पळयलां, ते खातीर गोंयच्या जनतेन सरकाराक सहकार्य करचें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हें सपन पळयलां आनी गोंयांतल्या दरेक पंचायतीन हो उपक्रम गंभीरतायेन चालीक लावचो आनी आपलो वाठार रेबीज मुक्त करचो अशें वीज मंत्री सुदैन ढवळीकार हांणी मत उक्तायलें. रेबीज मुक्त गोंय आनी बांदोडा पंचायती वतीन जनजागृती कार्यावळी निमतान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत ते मुखेल सोयरे म्हण उलयताले. ह्या वेळार माचयेर सरपंच सुखानंद कुरपासकर, आडपयचे सरपंच चंदन नायक, उपसरपंच चित्रा फडते, पंच सदस्य मुक्ता नायक, रामचंद्र नायक, वामन नायक हाजीर आशिल्ले. गोंय रेबीज मुक्त करपाक जाय जाल्यार दरेकल्यान आपल्या घरांतल्या सुण्यांक लस दिवची, तशेंच भोंवतणच्या भटक्या जनावरांक कशी लस दिवची तें पळोवपाचें. लसीकरणाचो सगळो खर्च करपाक सरकार तयार आसा अशेंय तांणी ह्या संदर्भांत उलयताना सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
गोय सरकारचे कला आणि संस्कृती खाते रवींद्र भवन मडगाव आणि कलांगण मडगाव हांच्या जोडपालवान घडवून हाडिल्लो 5 दिसांचो कलारंग 2023 महोत्सव 12-16 ऑक्टोबर असे 5 दिस मडगावच्या रवींद्र भवनात जातलो. या महोत्सवाचे दादासाहेब फाळके पुरस्कार जैतिवंत कलाकार आशा पारेख हांचे हस्तुकी उक्तावण जावपाची आसा. कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हे उक्तावण सुवाळ्याचे अध्यक्ष असतले. मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हे यावेळार खासा निमंत्रित म्हणून हजर असतले. यावेळार आंतरराष्ट्रीय नामनेचे तबलापटू तालयोगी पंडित सुरेश तळवलकर हांचो भोवमान करतले. या 5 दिसांच्या महोत्सवात गायन, वादन, नाच आणि नाटक या चारही कलाप्रकारांत नामनेचे कलाप्रकार सादर करतले. नेम पाळले आणि जबाबदारपणान वाहन चलयले जाल्यार रस्त्यार जावपी अपघातांचो आंकडो निश्चितपणान उणो जातलो अशें दक्षिण गोंय येरादारी कार्यालयाचे अतिरिक्त संचालक संदीप देसाय हांणी सांगले. रस्तो सुरक्षा सप्तकाच्या निमतान कुट्टी फोणेच्या अमेय उच्च माध्यमिक शाळेत जाल्ल्या जागृताय कार्यावळीत मुखेल वक्तो म्हण ते उलयताले. रस्त्याचे सुरक्षे खातीर वाहन चालकांक प्रशिक्षण दिवपा खातीर येरादारी खाते जायत्यो कार्यावळी चालू लायता, पूण इतले आसूनय अपघातांचो आंकडो उणो जायना अशी खंत तांणी उक्तायली. रस्त्यार जावपी अपघात उणे करपा खातीर विद्यार्थ्यांची जागृताय म्हत्वाची आसा अशेंय तांणी सांगले. येरादारी निरीक्षक विशांत उसगांवकार, उपनिरीक्षक भार्गव कोरडे, दत्तप्रसाद नाईक, श्री अमेय उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य सुभाष जाण, वरिष्ठ शिक्षक प्राध्यापक संदीप शिलकर माचेर हाजीर आशिले. प्राचार्य सुभाष जाण हाणी येवकाराचे उलोप केले. रस्त्याचे सुरक्षे खातीर सगळ्यांनी योगदान दिवचे अशें तांणी सांगले. प्राध्यापक संदीप शिलकर हांणी उपकाराचे उलोप केले जाल्यार मेनका बुआ हांणी कार्यावळीचे सूत्र संचालन केले. फोंडा तालुक्यात दर महिन्यात 1 अपघाती मरण नोंद जाता. फाटल्या 9 महिन्यात रस्त्याच्या अपघातात वट्ट 11 जणांक मरण आयला. 4 दिसांआधी दुर्गिणी धार बांदोड्यात प्रवासी बस उलटून बस चालकाक जाग्यारच मरण आयले. येरादारी पुलीस निरीक्षक कृष्णा सेनारी हांणी हे जागे अपघात प्रवण झोन म्हण घोषित करचे म्हण प्रस्ताव उपजिल्हा अधिकाऱ्यांक धाडला अशी माहिती दिल्या. हे संबंधी जागृतायेचेर लक्ष केंद्रीत करपा खातीर नोटीस बोर्ड आणि हेर उपाय सुचयल्यात. फोंडा तालुक्यासावन गोंय ते बेळगाव महामार्ग आणि मडगावातल्यान फोंड्यासावन कर्नाटक मेरेन महामार्गाच्या विभागाक जोडपी NH4A रस्तो असा. देखून आंतरराज्य पर्यटन बशी आणि जड वाहनां हांगा सदांच त्याच मार्गांनी वतात. अपघाताचेर नियंत्रण दवरपा खातीर मानसवाडा कुंडय ते काळी माती भोम, फार्मागुडी ते कोणे प्रियोळ, उसगांवातली नेस्ले कंपनी ते MRF कंपनी, प्रतापनगर ते पेटके धार बांदोडा मेरेन या 4 रस्ते अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करचे असो प्रस्ताव धाडला. या रस्त्यांचेर वाहन गती वराक 50 किलोमीटर परस चड वेगान गाडी चलोवपाक जायना. दर एकल्यान जबाबदारीन आणि रस्त्याचे नेम पाळून गाडी चलोवची असे आवाहन निरीक्षक कृष्णा सेनारी हांणी केला. आदले पत्रकार आणि नामनेचे साहित्यिक वाल्मिकी फालेरो हांचे कुडीचेर आयज मडगावा निमाणे संस्कार झाले. तांकां निमाणो आदेश दिवपा खातीर वेगवेगळ्या मळावयले मानेस्त हाजीर आशिल्ले. बिरेस्करां फालेरो हांकां काळजाच्या आताकान मरण आयिल्ले. फालेरो हांकां पत्रकार म्हण लोक वळखताले. त्याशिवाय गोंयच्या इतिहासाचेर तांची जायती पुस्तकां प्रसिद्ध झाली. आयज सकाळी तांच्या घरांतल्यान निमणी यात्रा भायर सरली. मडगावच्या होली स्पिरिट इगर्जेत तांची कूड हाडून थंय निमणी प्रार्थना झाली. उपरांत मडगावच्या होली स्पिरिट चर्चीच्या सिमेत्रीत तांची कूड पुरपाचे सोपस्कार झाले. या वेळार तांचे बरे मागपी व्हड संख्येन हाजीर आशिल्ले. खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट मुखेल खबरो. आशियाई खेळां सर्तींत भारतान 28 भांगरां पदकां, 36 रुपया आनी 41 कांस्य पदकां सयत 105 पदकां मेळयल्यात. फाटल्या कांय वर्सांसावन गोंयांत आंतरराष्ट्रीय सर्ती जावपाक लागिल्ल्यान खेळा मळार गोंय राज्याची खाशेली वळख जावपाक लागल्या अशें खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी म्हळां. गोंय सरकारान रेबीज मुक्त गोंयचें सपन पळयलां. ते खातीर गोंयच्या जनतेन सरकाराक सहकार्य करचे अशें मत वीज मंत्री सुदैन ढवळीकर हांणी उक्तायलां. 12-16 ऑक्टोबर मजगतीं 5 दिसांचो कलारंग महोत्सव मडगांवच्या रवींद्र भवनांत जातलो. इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो.